चीनी मंडी .com पॉडकास्ट।
देशातील बाजारात साखरेच्या टेंडरना उठावच नाही। केंद्र सरकारनं साखरेच्या किमान विक्री दरात 200 रुपये प्रति क्विंटल वाढ केली, त्यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला। पण त्यांनी नव्या दरानं काढलेल्या साखर विक्रीच्या टेंडरना देशांतर्गत बाजारपेठेतून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळं पुन्हा एकदा साखर कारखान्यांपुढं पेच निर्माण झाला आहे। देशांतर्गत बाजारातील साखरेचा विक्री दर कमी असल्याची तक्रार साखर उद्योगातून होत होती। स्थानिक बाजारात साखरेला उठाव नाही आणि साखरेची निर्यात परवडत नाही, अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या साखर कारखान्यांना किमान विक्री दरात झालेल्या वाढीमुळे दिलासा मिळाला होता। साखरेचा विक्री दर 2900 रुपये होता तर तो 3100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला, त्यामुळे साखर उद्योगात चैतन्य आलं। सध्या राज्य बँकेनं साखरेचं मूल्य वाढवलेलं नाही, पण बाजारात 3100 रुपये दरानं साखर विक्री झाल्यास बँका मूल्य वाढवतील आणि कारखान्यांना FRP ची बिलं भागवण्यासाठी अर्थसहाय्य मिळू शकतं। त्यामुळं किमान विक्री दरवाढीच्या घोषणेनंतर साखर कारखान्यांनी टेंडर काढली, त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही। किमान विक्री दर वाढवण्याच्या आधीच्या दराची साखर नव्या दरानं विकूनच व्यापारी पुन्हा खरेदीला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे, त्यामुळं पुढील काळातही साखरेला फारसा उठाव मिळण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांचं मत आहे। कारखान्यांच्या अधिकाऱ्यांकडून बाजारपेठांचा अंदाज घेण्यात येत आहे। निर्यात मंदावलेलीच। केंद्राचं अनुदान आणि इतर सवलती असल्या तरी निर्यात फारशी गतीनं होत नसल्याचं चित्र आहे। गेल्या वर्षभरात कोल्हापूर विभागातून 31 डिसेंबर अखेर केवळ 32,000 टन साखर निर्यात झाली। कोल्हापूर जिल्ह्यातील 21 पैकी 12 तर सांगली जिल्ह्यातील 14 पैकी 5 अशा विभागातील 17 कारखान्यांकडून 1 पोतही साखर निर्यात झालेली नाही। निर्यात साखरेच्या पोत्यावर बँकांनी दिलेली उचल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर यात प्रति क्विंटल सुमारे 1000 रुपयांची तफावत आहे। या शॉर्ट मार्जिनच्या विषयामुळं साखर निर्यात मंदावली आहे। सरकार हा विषय सुटल्याचं सांगत असलं तरी त्यानंतर निर्यात वाढल्याचं चित्र दिसणं अपेक्षित होतं, पण तसं चित्र बाजारात दिसत नाही।